श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, कालच्या निरूपणात भगवंतांनी अर्जुनाच्या मार्मिक प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की काम आणि क्रोध हे रजोगुणाचे बनलेले असून तमोगुणाकडे त्यांची जास्त धावपळ होत असते आणि प्रमाद मोह हे सर्व उत्पन्न करून चांगल्या चांगल्या ज्ञानियांचा हे नाश करतात। आज 38व्या श्लोकापासून तर 43 श्लोकापर्यंत आपण जाऊया आणि आज तिसरा अध्याय आपण समाप्त करू। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। धूमेना व्रियते ब्रह्मून् निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्। ज्याप्रमाणे धुराने अग्नि, मळाने आरसा आणि वेष्टनाने गर्भ हा अच्छा दिलेला असतो, अगदी त्याप्रमाणे या कामाने हे ज्ञान अच्छा दिलेले असते। कामक्रोधापैकी काम याने हे ज्ञान आवृत्त केलेले असते। जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावीण भानु धुमे वीण हुताशनु जैसा दर्पण मळहिनु कही चनसे तैसे इही वीण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेनी पा गुंतले बिजनी पजे। जैसे चंदनाच्या मुळीला साप वेढतो किंवा वेढा घालून असतो किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची एक गवसणी असते, अथवा प्रकाशा वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नि किंवा मळाशिवाय आरसा कधीच असू शकत नाही, तसे या कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आलेले नाही। ज्याप्रमाणे बी हे कोंड्यासहित उत्पन्न होते, अगदी तसेच ज्ञान हे काम आणि क्रोधासहितच उत्पन्न होते। असं समजू नका की काम हे ॲब्सल्यूट किंवा परिष्कृत किंवा शुद्ध उत्पन्न होत असते, तसं नाही। माऊली सांगत आहे, जिथे ज्ञान असेल तर ते ज्ञान एकटंच उत्पन्न झालेलं नाही आहे, त्याच्यासोबत कामक्रोध पण तया एकत्र आलेला आहे। त्यातून कामक्रोध सोडून ज्ञानाची निवड करणे, त्यासाठी हे ज्ञानेश्वरी शास्त्र आहे।
आवृत्तम ज्ञानमेतेन ध्यानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च।
हे अर्जुना, ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा हा जो कामरूपी अग्नि, त्याने ज्ञान अच्छा दिलेले आहे।
तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणोनी ते अगाध होऊनी ठेले आधिया ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळाणी जे आंगी ते इंधन जैसे आगी सावाओ होय।
तसे ज्ञान स्वभावतः जरी निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादित झालेले असते, म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिले आहे। म्हणून ते इतकं सहज नाही या ज्ञान प्राप्त होणे, कारण ज्ञानाच्या वरती कामाचे आणि क्रोधाचे आच्छादन आधी आहेच। अगोदर या दोघांना, काम आणि क्रोधांना जिंकावे आणि मगच ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी। परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही, उलट यांचा नाश करण्यासाठी जेवढे जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नित ज्याप्रमाणे सरपण आपण सरकावतो किंवा अग्नित आणखीन आपण लाकडं सरकावतो अधिक प्रज्वलित करण्यास, कारण त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे ठरते। म्हणून आपण जर असं म्हटलं की प्रयत्नपूर्वक काम आदि क्रोध यांच्यावर आम्ही विजय मिळवू तर तो भ्रम आहे.
इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतेर्विमोह यत्तेष ज्ञानमावृत्त देहिनम.
इंद्रिये मन व बुद्धी ही यांची आश्रयस्थाने आहेत. कोणाची? कामक्रोधांची. इंद्रिये मन आणि बुद्धी ही तीन यांची आश्रयस्थाने आहे. हा यांच्या म्हणजे इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञान आच्छादित करून प्राण्याला मोह पाडतो.
तैसे उपाय किजती जे जे ते यांसीची होती विरजे म्हणोनी हटिया ते जिणजे ही ची जगी ऐसिया ही साकडा बोला एक उपायो आहे भला तो करीता तरी आंगबला तरी सांगेन तुझ.
अशा रीतीने जे जे उपाय करावे, जे जे उपाय योजावेत, ते सर्व या कामक्रोधांना सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात. म्हणजे हटयोग्यांनी किती हट करण्याचा प्रयत्न केला, हटयोग करण्याचा प्रयत्न केला, तर शेवटी कामक्रोध हे त्यांना जिंकतातच. आणि आपणही पुराणांमध्ये खूप दाखले पाहिले आहे की एक ऋषी तपस्या करत होता, त्याला कोणीतरी जाऊन डिस्टर्ब केलं तर त्यांनी क्रोधित होऊन अभिशाप दिला. अशा कितीतरी कथा आपण पुराणांतरी ऐकलेल्या आहेत. म्हणजे इतके मोठे ऋषी तपस्वी ज्ञानी ते सुद्धा त्यातून बचावलेले नाहीत. असे हे कामक्रोध जिंकण्याला फार कठीण म्हटले तरी पण त्यास जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला मी तो सांगतो. आता इथे भगवंत एक आशेची किरण सोडत आहे की हे इतके जरी प्रबळ शत्रू असतील कामक्रोध, तरी याला जिंकण्याचा एक सोपा उपाय आहे. एक उपाय आहे, सोपा आहे किंवा नाही तो आपण नंतर बघूया, पण एक उपाय आहे असं परमात्मा सांगत आहे.
तस्मात्मिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभा पापानं प्रजही हेनं ज्ञान विज्ञान नाशनम.
हे भरतश्रेष्ठ अर्जुना, म्हणून तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणारा या पापरूपी कामांचा त्याग कर. काय म्हणतात? इंद्रियांचे नियमन करून, इंद्रियांना जिंकून नाही, इंद्रियाचे नियमन करून. जिंकता तर येतच नाही.
याचा पहिला कुरुठा इंद्रिये येथुनी प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव.
तर या कामक्रोधांचे पहिले आश्रयस्थान, पहिलं स्टेशन, पहिला पडाव तो म्हणजे इंद्रिय आहेत. आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. आणि तेव्हा अगोदर त्या इंद्रियाचेच पूर्णपणे दमन कर, नियमन कर, असं परमात्मा इथे सांगत आहेत.
इंद्रियाणी पराण्याहू रिंद्रियेभ्य परम मनाः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु साहा.
इंद्रिय श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे. आत्ताच दोन श्लोकापूर्वी आपण बघितलं होतं, सांगितलं होतं परमात्म्यानी की जर हे जे काम आणि क्रोध आहे यांचे राहण्याचे ठिकाण काय काय आहेत, इंद्रिये मन आणि बुद्धी हे यांचे तीन प्रायोरिटी स्थान आहे, प्रायोरिटी प्लेसेस, हे यांची VIP लाऊंज आहे, त्याच्यामध्ये हे थांबतात. आणि आता इथे सांगतायत देव की इंद्रिये श्रेष्ठ आहेत, पण इंद्रियापेक्षा मन, ज्याला 11 इंद्रियच म्हणतात, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय असे 10 असतात, आणि 11 मन जे आहे त्याला पण इंद्रियच गिणतात, 11 इंद्रिय म्हणतात. तर या इंद्रियांपेक्षा हे इंद्रिय श्रेष्ठ आहे, पण इंद्रियांपेक्षा मन हे आणखीन श्रेष्ठ आहे, आणि मनाच्याही वर बुद्धी श्रेष्ठ आहे. असे हे तीन आवडते स्थान आहे त्या कामाचे, कामक्रोधाचे.
मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके नि थारा मोडेल या पापियांचा.
माऊली याच गोष्टीला अत्यंत आशावादी पद्धतीने मांडत आहे की मग मनाचे धावणे थांबले आणि बुद्धी मोकळी झाली की मग एवढ्यावरून या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. म्हणजे मन आणि बुद्धी यांना मोकळं करायचं आहे पहिल्यांदा. मन आणि बुद्धी मोकळी झाली की मग इंद्रियांवरती आपल्याला नियमन करता येते. दमन करण्यापेक्षा नियमन करणे हे नेहमीच चांगले.
एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मनाः जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्.
अशा प्रकाराने बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या जोरदार असलेल्या असा कामाला जाणून मनाने मनाचे संयमन करून ज्याचे ठाणे जिंकण्यास कठीण आहे अशा कामरूपी शत्रूला ठार कर. हा तिसऱ्या अध्यायातला शेवटला श्लोक आहे, 43वा. फार महत्त्वाचा, कारण याच्यात सांगितला आहे उपाय. या कामरूपी शत्रूला कसे ठार करायचे याचा उपाय सांगितला आहे. बुद्धीपेक्षा जरी श्रेष्ठ असला, मनापेक्षा जरी श्रेष्ठ असला, इंद्रियांपेक्षा जरी श्रेष्ठ असला, तरी त्याला जिंकणे फक्त मनाचे संयमन करूनच शक्य आहे. मनाचे संयमन केले तर बुद्धीला सुद्धा व्यवस्थित ताळ्यावर आणता येते आणि इंद्रियांवर सुद्धा काबू आपल्याला करता येतो.
हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची जे गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी एथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नाहो राया एक देव देवो बोलता जाहला आता पुनरपीतो अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेथ पंडुसुतू प्रश्नू करील तया बोलाचा हन पाडू कारसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करूनी उन्मेषाचा मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगा बापा.
हे काम आणि क्रोध अंतकरणामधून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असे समज. परत माऊली म्हणतात अंतकरणातून. हे अंतर येऊनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. मग अंतकरण म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे मन बुद्धी अहंकार आणि चित्त. आता अहंकाराला शून्य करणे शक्य नाही. अहंकाराचा इथे जास्त उल्लेख नाही करण्यात आला. मन आणि बुद्धी यांनाच काढून घालायचे आहे, कारण चित्त तर आपल्या आत्म्याचा भाग आहे. तर हे कामक्रोध अंतकरणातून जर पार गेले तर मग निःसंशयपणे हे मन पवित्र झाले असे समज. जसे सूर्यकिरण आले की मृगजळ राहत नाही, तसेच कामक्रोध जर निःशेष केले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळालेच समजा. मग तो पुरुष आपणच आपले सुख भोगू शकतो किंवा आपणच आपले सुख उपभोगत असतो. गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्यांची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून तू कधी हालू नकोस. गुरु शिष्यांच्या संवादात, कारण हे ज्ञान फक्त गुरुपासूनच आपल्यापर्यंत येऊ शकते. तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तिथून तू कधी हलू नकोस. सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती आणि देवाचा जो देव तो श्रीकृष्ण, तो असे म्हणाला. संजय म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा ऐक. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेन. आता हे माऊली सांगत आहे, पुन्हा तो श्रीकृष्ण पुढच्या अध्यायामध्ये एक प्राचीन कथा सांगणार आहे. त्यावेळी अर्जुन एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न करणार आहे आणि त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनाचा स्पष्ट अनुभव घ्यायचा असेल आणि तिथे शांत अद्भुत हे सर्व रस ह्या योगाने श्रोत्यास श्रवणाची रेलचेल होईल म्हणून श्रोत्यांनी अत्यंत सावधपणे इकडे लक्ष द्यावे. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो कृष्ण आणि अर्जुनांचा संवाद ऐका. माऊली सांगत आहे की बुद्धीला या संवादाच्या योग्यतेची बनवा, अंतकरणाला पवित्र करा आणि पवित्र जपून मग पुढची कथा ऐका. ही प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द स्वतःच पवित्र. माऊलीची भाषा, माऊलीचं निरूपण, माऊलीची सांगण्याची पद्धत आणि वैष्णवनाथ संप्रदायाचा हा प्रसाद. इथे संस्कृत श्लोकाचा शब्दार्थ निराळा आहे पण माऊलीच्या निरूपणाचा भावार्थ जीवाच्या पार जातो, हृदयाच्या पार जातो. म्हणून मायबाप हो, अत्यंत पवित्र अंतकरणाने ज्ञानेश्वरी आपण चालू ठेवू, ज्ञानेश्वरीचा आनंद घेऊ. ही ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी आपल्याला या जगतातून तारून नेईल, आपलं भविष्य उज्ज्वल होईल, सर्व तरुण मंडळींना खूप लाभ होईल, सर्वांनाच याचा खूप लाभ होईल. आज इथे आपला तिसरा अध्याय संपतो. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. शुभतु. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीपंढरीनाथ महाराज की जय.